कोई ना, थोड़ा लेट सही, पर लोग बात तो कर रहे हैं इस टॉपिक के बारे में, यही जानकर मैं खुश हूँ।
Red FM MH935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सध्या महक तुमच्या सोबत आहे आणि आज आपण बोलतोय ते म्हणजे सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीमध्ये, कुठे अजून जास्त गरज आहे आणि कुठे कुठे ऑलरेडी आहेत असे टॉयलेट्स, याबद्दल नांदेडकर काय म्हणतात?
अरविंद इंगळे बोलतोय मॅडम नांदेडमधून। नांदेडमध्ये स्वच्छता तशी टॉयलेट मध्ये नाहीये, फक्त स्टेशनचं टॉयलेट धरल्याशिवाय बाकी दुसरीकडे कुठे स्वच्छता तर नाहीये। प्रत्येक 2-3 किलोमीटर अंतर असं टॉयलेट तर राहायला पाहिजे। कसं आहे सिडकोमध्ये पण, सिडको भागामध्ये पण नाही येते मेन पॉइंटला, म्हणजे लातूर फाटा, आंबेडकर चौक आणि त्याच्यानंतर चंद्रसिंग कॉर्नर, म्हणजे हायवे, जे हायवे मेन हायवे आहेत त्या हायवेला टॉयलेट राहायला पाहिजे। कारण की चंद्रसिंग कॉर्नर जे हैदराबाद हायवे आहे तिथं तर मेन राहायला पाहिजे। कसं आहे मॅडम, तिथं प्रवासी जास्त प्रवासी राहतात त्या रोडला, तिथं टॉयलेट राहायला पाहिजे, तिथे एक टॉयलेट नाहीये।
आणि त्यातल्या त्यात जर का फिरती टॉयलेट्सही असतील तर अजूनही जास्त सोपं पडेल, जर का तसं जमत असेल तर तेही जर का करून बघितलं तर अजून छान होईल, नाही का? याबद्दल जर का बोलायचं असेल, अजून कंटिन्यू करायचं असेल तर नक्कीच आरजे महक 935 फॉलो करा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर। सध्या माझी इकडनं निघण्याची वेळ झाली आहे, उद्या भेटूयात संध्याकाळी 5 वाजता MH935 मध्ये। सर्दीचा हा जो आवाज झाला ना, याच्यावरती घरी जाऊन काहीतरी ट्रीटमेंट मी करते आणि उद्यापर्यंत अगदी ठीक ठणठणीत होऊन परत येते इकडे। आता सध्या मी इकडनं निघते, उद्या भेट होईपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम। बजाते रहो, गुड नाईट अँड बाय।